पौलाचे कलेशकरास पत्र अध्याय 1। देवाच्या इच्छेने येशू ख्रिस्ताचा प्रेषित पौल आणि आमचा बंधू तिमथी याचकडून ख्रिस्तामध्ये आमचे जे विश्वासू बंधू आहेत त्या कलश्य येथील देवाच्या पवित्र लोकांना देव आमचा पिता याचकडून तुम्हास कृपा व शांती असो। आम्ही जेव्हा तुमच्यासाठी प्रार्थना करतो तेव्हा आम्ही नेहमी देवाचे जो आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता आहे त्याचे आभार मानतो, कारण आम्ही ख्रिस्त येशूवरील तुमच्या विश्वासाविषयी आणि देवाच्या सर्व लोकांविषयी तुम्हाला वाटत असलेल्या प्रेमाविषयी ऐकले आहे। कारण स्वर्गामध्ये जी आशा तुमच्यासाठी राखून ठेवली आहे तुम्ही पहिल्यांदा त्या आशेविषयी खऱ्या संदेशाद्वारे म्हणजे सुवार्तेद्वारे ऐकले। जी सुवार्ता तुमच्याकडे आली आहे संपूर्ण जगातून त्या सुवार्तेचे फळ मिळत आहे व ती वाढत आहे। ज्याप्रमाणे ती तुमच्यामध्ये सुद्धा तशीच वाढत होती व फळ देत होती, ज्या दिवसापासून तुम्ही देवाच्या कृपेविषयी ऐकले व ती खरोखर काय आहे हे समजून घेतले तेव्हापासून ती कार्य करीत आहे। तुम्ही ते आमचा सहसेवक एपफ्रास जो आमच्या वतीने ख्रिस्ताचा विश्वासू सेवक आहे त्याच्याकडून शिकून घेतले आहे। त्याने आम्हाला तुमचे प्रेम आत्म्यापासून आहे त्याविषयीही सांगितले। या कारणासाठी आम्ही सुद्धा तुमच्याविषयी ज्या दिवसापासून ऐकले तेव्हापासून तुमच्यासाठी प्रार्थना करण्याचे थांबविले नाही। आम्ही प्रार्थना करीत आहोत की तुम्ही देवाच्या इच्छेच्या सर्व प्रकारच्या ज्ञानाने आणि आध्यात्मिक समंजसपणाने भरले जावे, यासाठी की त्याला योग्य असे तुम्ही चालावे आणि सर्व बाबतीत त्याला आनंद द्यावा आणि तुम्ही देवाच्या ज्ञानात वाढावे, त्याच्या गौरवी सामर्थ्यात त्याच्या महान सामर्थ्यामुळे समर्थ बनण्यासाठी तुम्हाला सहनशीलता व धैर्य प्राप्त व्हावे आणि आनंदाने पित्याला धन्यवाद द्यावेत ज्याने तुम्हाला प्रकाशात राहणाऱ्या देवाच्या लोकांचे जे वतन आहे त्यात वाटा मिळण्यासाठी पात्र केले। देवाने अंधाराच्या अधिपत्यापासून आमची सुटका केली आणि त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणले। पुत्राद्वारे आम्हाला आमच्या पापांची क्षमा मिळाली। तो अदृश्य देवाची प्रतिमा आहे आणि निर्माण केलेल्या सर्व गोष्टीत तो प्रथम आहे, कारण स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व काही त्याच्या सामर्थ्याने निर्माण केले गेले। जे काही दृश्य आहे आणि जे काही अदृश्य आहे, सिंहासने असोत किंवा सामर्थ्य असो, सत्ताधीश असोत किंवा अधिपती असोत, सर्व काही त्याच्याद्वारे निर्माण केले गेले। सर्व गोष्टी निर्माण होण्याच्या अगोदरपासून तो अस्तित्वात आहे। सर्व गोष्टी त्याच्याद्वारे चालतात आणि तो शरीराचा म्हणजे मंडळीचा मस्तक आहे। तो प्रारंभ आहे, मृतांमधून पुनरुत्थान, पावलेल्यांमध्ये तो प्रथम आहे, यासाठी की प्रत्येक गोष्टीत त्याला प्रथम स्थान मिळावे। कारण देवाने त्याच्या सर्व पूर्णतेत त्याच्यामध्ये राहण्याचे निवडले आणि ख्रिस्ताद्वारे सर्व गोष्टींचा स्वतःशी म्हणजे त्या पृथ्वीवरील गोष्टी असोत किंवा स्वर्गातील गोष्टी असोत समेट करण्याचे ठरविले। ख्रिस्ताने जे रक्त वधस्तंभावर सांडले त्याद्वारे देवाने शांती केली। एकेकाळी तुम्ही परके होता आणि तुमच्या विचारांमुळे आणि तुमच्या दुष्ट कृत्यांमुळे तुम्ही देवाचे शत्रू होता, परंतु आता ख्रिस्ताच्या शारीरिक देहाने व त्याच्या मरणाने देवाने तुमचा त्याच्याशी समेट घडून आणला आहे, यासाठी की त्याच्यासमोर पवित्र, निष्कलंक आणि दोषविरहित असे सादर करावे। तुम्ही तुमच्या विश्वासात दृढ व स्थिर असावे आणि जी सुवार्ता तुम्ही ऐकली आहे तिच्याद्वारे तुम्हाला दिलेल्या आशेपासून दूर जाऊ नये, ज्याचा मी पौल सेवक झालो। आता तुमच्यासाठी मला झालेल्या दुःखात मला आनंद वाटतो आणि माझ्या स्वतःच्या शरीरात मी ख्रिस्ताचे त्याच्या देहाचे म्हणजे मंडळीच्या वतीने ख्रिस्ताचे जे दुःख कमी पडत आहे ते मी पूर्ण करीत आहे। देवाच्या आज्ञेप्रमाणे मी एक त्यांच्यापैकी सेवक झालो। ती आज्ञा तुमचा फायदा व्हावा म्हणून दिली होती, ती म्हणजे देवाचा संदेश पूर्णपणे गाजवावा। हा संदेश एक रहस्य आहे जे अनेक युगांपासून आणि अनेक पिढ्यांपासून लपून ठेवले होते, परंतु आता ते देवाने त्याच्या लोकांना माहीत करून दिले आहे। देवाला त्याच्या लोकांना माहीत करून द्यायचे होते की विदेशी लोकांमध्ये या वैभवी रहस्याची संपत्ती ख्रिस्त येशू जो तुम्हामध्ये आहे आणि जो देवाच्या गौरवामध्ये सहभागी होण्याची आमची आशा आहे। आम्ही त्याची घोषणा करतो, प्रत्येक व्यक्तीला सूचना देतो व प्रत्येक व्यक्तीला शक्य ते ज्ञानाने शिकविण्याचा प्रयत्न करतो, यासाठी की आम्हाला प्रत्येक व्यक्ती ख्रिस्तामध्ये पूर्ण अशी देवाला सादर करता यावी। या उद्देशाने मी झगडत आहे। ख्रिस्ताच्या शक्तीच्या उपयोगाने जी माझ्यामध्ये सामर्थ्यशाली रीतीने कार्य करीत आहे। कलस्से करासपत्र अध्याय 2। कारण माझी अशी इच्छा आहे की तुमच्या वतीने जो महान झगडा मी करीत आहे आणि जे लावादिकियात आहेत त्यांच्या वतीने आणि ज्यांची माझी व्यक्तिशी भेट झाली नाही अशा सर्वांसाठी जो महान झगडा मी केला तो तुम्हाला माहीत व्हावा, यासाठी की त्यांच्या मनाला समाधान वाटावे आणि ते प्रेमाने एकत्र जोडले जावेत आणि खात्रीची सर्व संपत्ती जी समज बुद्धीने येते ती मिळावी। तसेच देवाचे रहस्य जो ख्रिस्त त्याच्याविषयी पूर्ण ज्ञान मिळावे, ज्यामध्ये ज्ञानाची आणि शहाणपणाची सर्व संपत्ती लपलेली आहे। मी हे म्हणत आहे ते यासाठी की तुम्हाला दिसायला चांगल्या पण खोट्या कल्पनांनी फसू नये। कारण मी जरी शरीराने तुम्हापासून दूर असलो तरीही आत्म्यात मी तुम्हाबरोबर आहे आणि तुमच्या जीवनातील नीटनेटकेपणा आणि ख्रिस्तावरील विश्वासासाठी खंबीरता पाहून मी आनंदित आहे। म्हणून ज्याप्रमाणे तुम्हाला दिलेल्या शिक्षणाद्वारे तुम्हाला येशू ख्रिस्त व प्रभू म्हणून मिळाला तसे त्यांच्यामध्ये एक होत चला। त्याच्यामध्ये मुळावलेले, त्याच्यावर उभारलेले, तुमच्या विश्वासात दृढ झालेले असे व्हा आणि देवाची उपकारस्तुती करीत ओसंडून जा। मूलभूत शिक्षण जे ख्रिस्तापासून नाही व मनुष्यांनी हस्तांतरित केले आहे त्या मानवी तत्वज्ञानाने व पोकळ फसव्या कल्पनांनी तुम्हाला कोणीही कैद्यासारखे घेऊन जाऊ नये म्हणून सावध असा। कारण देवाचे पूर्णत्व त्याच्या शरीरात राहते आणि तो जो प्रत्येक सत्तेच्या व अधिकाराच्या उच्चस्थानी आहे त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण झाले आहात। मानवी हातांनी न केलेल्या सुनतेने तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये सुनता झालेले आहात। ख्रिस्ताने केलेल्या सुनतेद्वारे तुम्ही तुमच्या पापाच्या सामर्थ्यापासून मुक्त झाला होता। हे असेच घडले जेव्हा तुम्ही बाप्तिस्मा करण्याच्या कृतीमध्ये त्याच्याबरोबर पुरले गेला आणि तुम्ही त्याच्यामध्ये देवाच्या कृतीमध्ये तुमच्या विश्वासाद्वारे उठविले गेला, ज्याने देवाने ख्रिस्ताला मेलेल्यातून उठविले। तुमच्या पापांमुळे आणि तुमची संतान झाल्याने तुम्ही आध्यात्मिकरित्या मृत झाला होता, परंतु देवाने ख्रिस्ताबरोबर तुम्हाला जीवन दिले आणि त्याने आमच्या सर्व पापांची क्षमा केली। त्याने आमच्या विरुद्ध असलेल्या आरोपपत्राचा निवाडा असलेला दस्तऐवज आणि ज्यात आम्हाला विरोध होता तो त्याने आमच्यातून काढून घेतला आणि वधस्तंभावर खिळ्यांनी ठोकून रद्द केला। त्याने स्वतः वधस्तंभाद्वारे सत्ता आणि अधिकार हनून पाडून त्यावर विजय मिळविला आहे। म्हणून कोणीही तुमच्यावर खाण्याविषयी आणि पिण्याविषयी किंवा मेजवान्यांविषयी नवचंद्र उत्सवाविषयी किंवा शब्बात दिवसांविषयी टीका करू नये, कारण ते फक्त येणाऱ्या गोष्टींची सावली आहेत। परंतु खरे शरीर ज्यामुळे सावली पडते ते तर ख्रिस्ताचे आहे। कोणीही जो स्वतःचा अपमान, नम्रतेची कृत्ये व देवदूतांची उपासना या समाधान मानून घेतो त्याने तुम्हाला बक्षिसासाठी अपात्र ठरवू नये। असा मनुष्य नेहमी हे सर्व दृष्टांत पाहिल्यासारखे बोलतो आणि कोणतेही कारण नसता त्याच्या आध्यात्मिक नसलेल्या अंतकरणामुळे गर्वाने फुगलेला असतो। आणि असा मनुष्य ख्रिस्त जो मस्तक त्याला धरीत नाही, संपूर्ण शरीर त्याच्या अस्थिबंधाचे स्नायू स्नायूंनी आधार दिलेले आणि एकत्रित धरल्याने देवापासून होणारी वाढ यात वाढते, त्याबद्दल त्याला धन्यवाद असो। जर तुम्ही ख्रिस्ताबरोबर मेला आहात, या जगाच्या प्राथमिक शिक्षणापासून मुक्त झाला आहात, तर मग का तुम्ही या जगाचे असल्यासारखे त्यांच्या नियमाच्या अधीन राहता? याला स्पर्श करू नका, त्याची चव पाहू नका। या सर्व गोष्टी त्यांच्या वापराबरोबर नाहीशा होणार आहेत, या सर्व गोष्टी त्यांच्या वापराबरोबर नाहीशा होणार आहेत। अशा नियमांच्या अधीन होताना तुम्ही मानवी नियम व शिकवणूक यांचे पालन करता। खरोखर मनुष्याने केलेला धर्म स्वतःचा अपमान, नम्रतेची कृत्ये, शरीराचा छळ याविषयीच्या ज्ञानाबद्दल त्यांची कीर्ती आहे. परंतु शरीराच्या समाधानाविरुद्ध लढताना ते काही किमतीचे नाहीत. कलस्यकरासपत्र अध्याय 3. म्हणून जसे तुम्हाला ख्रिस्ताबरोबर मेलेल्यामधून उठविले गेले आहे, तर स्वर्गातील म्हणजे ज्यावरील गोष्टी आहेत त्यासाठी प्रयत्न करा जेथे ख्रिस्त देवाच्या उजव्या हाताला बसलेला आहे. ज्यावरील स्वर्गातील गोष्टी आहेत त्याबद्दलचा विचार करा. ज्या गोष्टी पृथ्वीवरच्या आहेत त्यांचा विचार करू नका, कारण तुम्ही मेलेले आहात आणि तुमचे नवे जीवन देवामध्ये ख्रिस्ताबरोबर लपलेले आहे. जेव्हा ख्रिस्त, जो आमचे जीवन आहे, त्याच्या दुसऱ्या येण्याच्या वेळेस प्रगट होईल, तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रगट व्हाल. म्हणून तुमच्यामध्ये पृथ्वी तलावरील जे काही आहे ते सर्व जीवे मारा. जारकर्म, अशुद्धता, लोभ, दुष्ट इच्छा, आधाशीपणा, जी एक प्रकारची मूर्तीपूजा आहे, कारण या गोष्टींमुळे देवाचा राग ओढवणार आहे. तुम्ही सुद्धा असेच जीवन जगत होता जेव्हा तुम्ही अशा गोष्टी करीत होता, पण आता तुम्ही या सर्व गोष्टी बाजूला केल्या पाहिजेत. राग, क्रोध, दुष्टता, निंदा आणि तुमच्या मुखातील लज्जास्पद बोलणे या सर्व गोष्टी तुम्ही दूर केल्याच पाहिजेत. एकमेकाशी लबाडी करू नका, कारण तुम्ही जुना मनुष्य त्याच्या कृतीसह काढून टाकला आहे आणि तुम्ही नवीन मनुष्य धारण केला आहे. हे नवे रूप त्याच्या निर्माणकर्त्याच्या प्रतिमेप्रमाणे सतत नवे होत जाते, यासाठी की या नव्या मनुष्याला देवाचे पूर्ण ज्ञान मिळावे. परिणाम म्हणून यहुदी व विदेशी असा कोणताही फरक नाही. एखाद्याची सुंता झालेला किंवा एखाद्याची सुंता न झालेला बेताल व असंस्कृत, गुलाम आणि स्वतंत्र मनुष्य असा कोणताही फरक नाही. पण ख्रिस्त हाच सर्व काही आहे आणि तो सर्व विश्वासणाऱ्यात आहे. म्हणून जसे देवाचे निवडलेले लोक जे पवित्र आहेत, तसे करुणा, दयाळूपणा, नम्रता, सौम्यता आणि धीर हे परिधान करावे. एकमेकांचे सहन करा. जशी प्रभूने तुम्हाला क्षमा केली, तशी एखाद्या विरुद्ध तक्रार असेल तर एकमेकांना क्षमा करा. या सर्वांवर प्रीतीचे वस्त्र परिधान करा, जे त्या सर्वांना एकत्र ठेवते आणि त्यांना परिपूर्ण करते. आणि ख्रिस्ताची शांती, जिच्यासाठी तुम्ही जे एका देहातील लोक त्या तुम्हाला बोलाविले होते, ती तुमच्या अंतकरणावर राज्य करो आणि नेहमी उपकार मानणारे व्हा. ख्रिस्ताचा संदेश तुमच्यामध्ये त्याच्या सर्व वैभवाने राहावा. एकमेकांना महान असा शहाणपणाने शिकवा व बोध करा. स्तोत्रे व गीते गा आणि आध्यात्मिक गीते गाऊन उपकार स्तुतीसह आपल्या अंतकरणात देवाला गीते गा. आणि प्रत्येक गोष्ट जी तुम्ही बोलता किंवा करता ते प्रभू येशूच्या नावात करावी. यामुळे तुम्ही देवपित्याचे त्याच्याद्वारे आभार मानता. पत्नींनो, जसे प्रभूमध्ये योग्य आहे तसे तुम्ही आपल्या पतींच्या अधीन राहा. पतींनो, आपल्या पत्नीवर प्रेम करा आणि त्यांच्याबरोबर कठीणतेने वागू नका. मुलांनो, सर्व गोष्टीत आपल्या आई वडिलांची आज्ञा पाळा, कारण प्रभूच्या अनुयायांचे असे वागणे देवाला आनंद देणारे आहे. वडिलांनो, आपल्या मुलाला चिडवू नका, म्हणजे ते निराश होणार नाहीत. गुलामांनो, तुमच्या जगिक मालकाच्या सर्व आज्ञा पाळा आणि मनुष्याला संतोष विणाऱ्या डोळ्यांनी देखरेख करण्यासाठी नव्हे तर त्याऐवजी पूर्ण मनाने प्रभूला भिवून आज्ञा पाळा, कारण तुम्ही प्रभूचा आदर करता. तुमच्या अंतकरणापासून काम करा. जणू काय तुम्ही प्रभूसाठी काम करीत आहात, मनुष्यांसाठी नव्हे असे काम करा. लक्षात ठेवा, प्रभू तुम्हाला तुमच्या स्वर्गीय वारशाचे बक्षीस देईल. ख्रिस्त जो तुमचा खरा धनी, त्याची सेवा करीत रहा, कारण जो कोणी वाईट करतो त्याचे सुद्धा तसेच होईल. देव असेच वागविल, कारण त्याच्याकडे पक्षपात नाही. कलस्यकरासपत्र अध्याय 4. मालकांनो, आपल्या गुलामांना जे न्याय व योग्य ते द्या. नेहमी प्रार्थना करीत रहा, उपकार स्तुती करीत त्यामध्ये दक्ष रहा. त्याचवेळी आमच्यासाठी सुद्धा प्रार्थना करा, यासाठी की ख्रिस्ताविषयीचे जे रहस्य देवाने आम्हाला कळविले त्याविषयी बोलण्यासाठी, त्याचा संदेश ऐकण्यासाठी देवाने आमच्यासाठी दार उघडावे, कारण त्या उपदेश करण्याने मी बंधनात आहे. ते रहस्य ज्या रीतीने मी सांगावयास पाहिजे त्या प्रकारे सांगण्यासाठी माझ्यासाठी प्रार्थना करा। बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञतेने वागा आणि प्रत्येक संधीचा चांगला फायदा करून घ्या। तुमचे बोलणे नेहमी कृपायुक्त आणि मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, यासाठी की प्रत्येक मनुष्याला कसे उत्तर द्यावे हे तुम्हाला कळावे। तुखिक प्रिय बंधू, विश्वासू सेवक आणि प्रभूमधील सहकारी, तो तुम्हाला माझ्याविषयी सगळी माहिती देईल। त्याला मी याच कारणाने पाठवित आहे की आमच्याविषयीची बातमी तुम्हाला कळावी आणि तुमची अंतकरणे उत्तेजित व्हावीत। मी त्याला आमचा विश्वासू व प्रिय बंधू अनेसिम, जो तुमच्यातील एक आहे, याच्याबरोबर पाठवित आहे। ते तुम्हाला येथे काय घडत आहे ते सांगतील। अरिस्तार्ख, माझ्या सोबतीचा कैदी, तुम्हाला सलाम सांगतो। त्याचप्रमाणे बर्नबाचा चुलत भाऊ मार्क, ज्याच्याविषयी तुम्हाला अगोदरच माहिती मिळाली आहे, तो जर तुमच्याकडे आला तर त्याचे स्वागत करा। येशू, ज्याला युस्त म्हणतात, तो सुद्धा तुम्हाला सलाम सांगतो। यहुदी विश्वासणाऱ्यापैकी फक्त हेच काय ते देवाचा राज्याचा प्रसार करण्यात माझ्याबरोबर काम करीत आहेत, ते मला आधीच फार मोठा आधार आहेत। एपफ्रास सुद्धा तुम्हाला सलाम सांगतो, तो तुमच्यापैकीच ख्रिस्त येशूचा सेवक आहे। तुम्ही आध्यात्मिकदृष्ट्या परिपक्व वाढलेले आणि देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यात तुम्ही पूर्णपणे गुंतलेले असावे। जे लवादिकियात व हेरापल्लीत राहत आहेत त्यांच्यासाठी तो फार श्रम करीत आहे, याचा मी साक्षी आहे। प्रिय वैद्य लूक आणि देमास तुम्हाला सलाम सांगतात। लावदिकियात राहणारे बंधू आणि नेफा आणि तिच्या घरी जमणारी मंडळी यांना सलाम सांगा। आणि जेव्हा तुम्हाला हे पत्र वाचून दाखवले जाईल तेव्हा ते लावदिकियाच्या मंडळी सुद्धा वाचले जाते की नाही ते पहा। आणि तू सुद्धा माझे पत्र वाच आणि अर्खिप्पाला सांगा, जी सेवा तुला प्रभूमध्ये मिळाली आहे ती पुढे चालू ठेव। मी पौल हा सलाम माझ्या स्वतःच्या हस्ताक्षरात लिहितो। मी तुरुंगात आहे हे लक्षात ठेवा। देवाची कृपा तुम्हाबरोबर असो।